हॅलो बालमित्रांनो, तुम्हाला एखादी जादूची पेन्सिल मिळाली तर तुम्हाला आवडेल की नाही? अशाच एका जादूच्या पेन्सिलची मी तुम्हाला आता गोष्ट सांगते. चिंटूला गणिताचा एकदम कंटाळा येत असे. चिंटू पहिलीत होता, त्याला तसा सगळ्याच विषयांचा कंटाळा येई. इंग्लिशच्या तासाला बाई रोज नवीन नवीन स्पेलिंग देत व 10 वेळा लिहून आणायला सांगत. तीच गोष्ट रटाळ मराठीची व बेच विज्ञानाची. त्याला त्यापेक्षा ड्रॉइंगचा तास, ग्राउंडवर खेळायचा तास खूप आवडायचा. दर शुक्रवारी पहिला तास बागेत त्यांना निसर्गाची ओळख करून देत असत. तो तास चिंटूचा फार आवडता होता. सोमवारपासूनच चिंटू या शुक्रवारच्या स्पेशल तासाची वाट पाहत असे. वेगवेगळ्या झाडांबरोबर, फुलांबरोबर तो गप्पा मारत असे. नदीवर नेले तर वाहत्या पाण्याला विचारी, तू कुठे चाललायस? सगळी मुले त्याला हसत, पण त्याची आई त्याचे निसर्ग प्रेम बघून खुश होई. चिंटूला सगळे प्राणी पण खूप आवडत, पण जागा लहान असल्याने तो त्यांना घरात ठेवू शकत नव्हता. गणिताच्या तासाला मात्र चिंटूला झोप आवरता येत नसे. बेरीज वजाबाकी त्याला अगदी डोक्यावरून जाई. पाढे म्हणताना हमखास या पाढ्यातला अंक त्या पाढ्यामध्ये शिरत असे आणि व्हायचे तेच झाले. चिंटू युनिट टेस्टमध्ये जवळजवळ सगळ्या विषयात फेल झाला. मॅथ्समध्ये तर त्याला भला मोठा भोपळा मिळाला. त्याच्या सगळ्या वर्गात त्याची टर उडवली गेली. तो अतिशय नाराज झाला. कसं बसं रडे आवरत तो घरी आला. नेमकी त्याच दिवशी त्याची आवडती सोना मावशी त्याच्याकडे छोटे बाळ घेऊन राहायला येणार होती. चिंटूचे आईबाबा पण त्याचं रिपोर्ट कार्ड बघून एकदम नाराज झाले होते. सोना मावशीच्या येण्यावर सोना मावशीच्या येण्याच्या उत्साहावर सगळ्यांचं पाणी पडलं होतं. सोना मावशी आणि तिचं इटुकलं पिटुकलं बाळ ठरल्या वेळी आले, पण घरात सगळे एकदमच अपसेट दिसले. चिंटू तर एखाद्या सुकलेल्या फुलाप्रमाणे मलूल होता. सोना मावशीनी खुबीनी सर्व गोष्ट काढून घेतली व म्हणाली, हात तिच्या एवढंच ना. अगं ताई, चिंटू तुम्ही काही काळजी करू नका. माझा मुक्काम चांगला 3 महिने इथे आहे. माझ्याजवळ एक जादूची पेन्सिल आहे. त्याने चिंटूने अभ्यास केला तर चिंटूला खूप छान मार्क्स मिळतील. चिंटूच्या आईला हे जादूच्या पेन्सिलचे काय गौडबंगाल आहे ते कळे ना, पण चिंटू मात्र अगदी हरकून गेला. सोना मावशीने लगेच चिंटूच्या आईला सांगितले की माझे बाळ 3 महिने तुझ्या ताब्यात व तुझे बाळ 3 महिने माझ्या ताब्यात, कारण ही जादूची पेन्सिल फक्त माझेच ऐकते. मग रात्री जेवण झाल्यावर सोना मावशी चिंटूच्या खोलीत गेली. त्याला सर्व पुस्तके वह्या नीट मांडून ठेवायला सांगितले. एका वेगळ्याच रंगाची व आकाराची पेन्सिल ती घेऊन आली. चिंटूला डोळे मिटायला सांगून तिने एक मंत्र म्हटला. एका कागदावर सगळे विषय लिहिले व चिंटूला सांगितले, तू आता झोप. या कागदावर जादूची पेन्सिल क्रम लिहील त्या क्रमाने उद्यापासून आपण अभ्यास सुरू करायचा आहे. जादूच्या पेन्सिलने जे जे तुला करायला सांगितले ते तू केलेस तरच ती तुला चांगले मार्क मिळवून देईल. चिंटूने खुशीने मान डोलवली. जादूच्या पेन्सिलची गोष्ट सगळ्या मित्रांना सांगायची चिंटूला अगदी घाई झाली होती, पण सोना मावशीने त्याला तसं न सांगण्याची शपथ घातली, कारण नाहीतर मग पेन्सिलमधली जादू निघून गेली असती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून चिंटू पेन्सिलने काय लिहिले ते बघायला आपल्या खोलीत गेला. तर एका कागदावर इंग्लिशचे धडा वाचन असे लिहिले होते. सोना मावशीने त्याला त्याचा अर्थ सांगितला व लगेच धड्याचे वाचन करायला सांगितले. 3 महिने मोठ्या भक्तिभावाने पेन्सिल जे जे सांगेल ते चिंटू करू लागला. सोना मावशी सर्व तऱ्हेने त्याच्या अभ्यासात मदत करत होती. जादूच्या पेन्सिलने आपली करामत दाखवायला सुरुवात केली होती. गणितासारखा कंटाळवाणा विषय चिंटूचा आता अगदी आवडीचा बनून गेला. पाठ करून जादूच्या पेन्सिलनी लिहिलेले पाढे अगदी जसेच्या तसे त्याला येऊ लागले होते. स्पेलिंग सोना मावशी गाण्याच्या तालावर त्याच्याकडून पाठ करून घेई. हळूहळू वर्गात एक वेगळाच चिंटू सगळ्यांना दिसू लागला. सहामाही परीक्षेचा रिझल्ट आल्यावर सोना मावशी आपल्या घरी जाणार होती. अपेक्षेपेक्षा चिंटूला सगळ्या विषयात चांगले मार्क्स पडून त्याचा नंबर पहिल्या 10 आला. चिंटूला जादूच्या पेन्सिलला कुठे ठेवू आणि कुठे नको असे होऊन गेले. सोना मावशींनी सांगितलेल्या मंत्राची नीट उजळणी करून चिंटू आता अगदी तयार झाला होता. पण सोना मावशींनी त्याला सांगितले की कदाचित जादूची पेन्सिल आता थकली असेल, ता आई सांगेल त्या विषयाचा त्याला अभ्यास करायला लागेल. आणि तसेच झाले. सोना मावशी परत गेल्यावर कागद कोराच राहिला. मग चिंटूच्या आईने त्याला अभ्यासाचे छान टाइम टेबल आखून दिले. हळूहळू जादूच्या पेन्सिलचा त्याला विसर पडला, पण अजून त्याने ती जपून ठेवली आहे. सोना मावशीच्या बाळाला लागली तर, तुम्हाला हवी आहे मित्रांनो अशी जादूची पेन्सिल का तुम्ही तुमचा अभ्यास करणार? बाय बाय.